रुपेश. खूप वर्षाने अचानक रुपेशचा फोन आला. काका, मी गावाकडे आलो आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. आज तुम्ही आहात का? घरीच येतो म्हणजे मॅडम पण भेटतील. थोडा गडबडीत आहे, कुटुंबासह पुन्हा परदेशात चाललो आहे. जाण्याआधी तुम्हाला भेटायचं म्हणून फोन केला. अरे वा, छान योग आहे भेटीचा. मग आज संध्याकाळीच ये आणि हो, जेवायलाच ये म्हणजे जरा छान गप्पा होतील. ठरल्याप्रमाणे रुपेश भेटायला आला. गप्पांना सुरुवात झाली. मी रुपेशला म्हणालो, अरे खूप वर्ष झाली आपल्याला भेटून, जरा पहिल्यापासूनच तुझ्याविषयी सांग ना थोडं. तुम्हाला माहीत आहे मी आडीवाडीतला. संस्थेने चिखलगावला 1 ते 4 इयत्तांची प्राथमिक शाळा सुरू केली तेव्हाच मी आपल्या शाळेत पहिलीला प्रवेश घेतला. जंगलातून रोज 3 किलोमीटर चालत शाळेत यायचो आणि 3 किलोमीटर चालत जायचो. बघता बघता 4 वर्ष उलटून गेली. मग रोज आणखीन 2 किलोमीटर चालून मी संस्थेच्या मोठ्या शाळेत आलो. इयत्ता 5वी ते 10वीची बघता बघता वर्ष कशी सरली हे कळलंच नाही. घरात आई वडील, शेतमजूर, एक भाऊ एक बहीण अशी 2 लहान भावंड. माध्यमिक शाळेतलं शिक्षणसुद्धा संस्थेच्या अनुग्रहित विद्यार्थी योजनेमुळे शक्य झालं. ही शाळेचे वर्ष मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. आपल्या शाळेबद्दल मी जगात कुठेही गेलो तरी बोलत असतो. घरची गरिबी असली तरी या शाळेत आल्यावर पैसे नाहीत म्हणून शिक्षणात काहीच अडत नाही. मग शाळेविषयी विशेष जाणवतं ते या शाळेत सर्वांना सारखी वागणूक मिळते. शिक्षकांचं प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष असतं, त्यामुळे आमचं शिक्षण कौटुंबिक आणि खेळीमेळीच्या वातावरणात झालं. उत्तम गुणाने 10वी पास झालो खरा, पण प्रत्येक पायरीवर पुढच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणणार असा नेहमीचा प्रश्न होता. दापोलीला कॉलेजला जाण्यासाठी ॲडमिशन इतकेही पैसे नव्हते. पुन्हा संस्थेच्याच मदतीने सायन्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. केमिस्ट्री विषय घेऊन BSc झालो. 67% मार्क्स मिळवून पहिला वर्गही मिळाला. काका, पदवी मिळाल्यावर पिढे घेऊन तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही अभिनंदन करून पाठीवर शाबासकीची थाप दिली. खूप बरं वाटतं. काही वेळ तुमच्या पुढे मी तसाच बसून होतो. काय रे रुपेश, काही बोलायचं आहे का? काका, आता शिक्षण पुरं करावं असं म्हणतो. थांबतो आता. पुन्हा पुन्हा किती वेळा संस्थेकडे येऊ मदतीसाठी. संस्थेच्या मदतीमुळे ॲडमिशन मिळाल्यावर मी म्हटलं, आता आपल्यालाच आणखी हातपाय हलवायला हवेत. पुन्हा पुन्हा मदत मागायची लाज वाटायला लागली. मग दापोलीचंच एक कॉम्प्युटर लॅबमध्ये पार्ट टाईम नोकरी केली. मागे तुम्ही एकदा म्हणाला होतात, यापुढे कॉम्प्युटरच्या क्षेत्रात करिअर म्हणून काम करायलाही तुला हरकत नाही. आजच्या जगात या क्षेत्रातही करिअरच्या खूप संधी आहेत. म्हणून मी पहिली नोकरी कॉम्प्युटर लॅबमध्येच घेतली. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर शिकून घेतलं. शिक्षण पूर्ण करण्यासाठी सकाळी पेपर टाकले आणि संध्याकाळी कॉम्प्युटर लॅबमध्ये काम केलं. 24 तास स्वतःला बांधून घेतलं आणि पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुन्हा तोच प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलो. काका, डिग्री झाली आणि तुम्ही म्हणाला होता तसं कॉम्प्युटरचं शिक्षणही झालं. काही सुचत नाही आहे, आता पुढे काय करावं? बरं झालं तू आत्ताच आलास. आपल्या शाळेत एक संगणक शिक्षकाची जागा भरायची आहे. नव्हे, तुझ्यापासूनच शाळेत संगणक शिक्षणाची सुरुवात करायची आहे. मी तुला एक आव्हानात्मक काम सांगतो. आपल्या संस्थेमध्ये तू एक ग्रामीण भारतासाठी संगणक केंद्राची उभारणी कर. आणि दुसऱ्याच दिवसापासून मी कामाला लागलो. रुपेश, मला तुला काही सांगायचं आहे. नुकतेच आम्ही अमेरिकेत जाऊन आलो तेव्हा अमेरिकेतल्या एका शाळेत 6वीच्या मुलांनी आमची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्याने आम्हाला प्रश्न विचारला, भारतात संगणक असतात का? तुमच्या शाळेतल्या मुलांना संगणक माहिती आहेत का? आमच्या वर्गात 12 संगणक आहेत, 2 लॅपटॉप आहेत. मुलांच्या प्रश्नाने मी अस्वस्थ झालो होतो. मला खूप रागही आला होता. मी त्यांना म्हणालो, आमच्या शाळेत 350 मुलं आहेत आणि फक्त 1 कॉम्प्युटर आहे. तो सुद्धा शाळेतल्या एका दिनेश नावाच्या मुलाने नुकताच असेंबल आणि फॉर्मॅट केलाय आणि त्याला आता मुलांना शिकवायचं आहे. तुमच्या शाळेत असा कोणी विद्यार्थी आहे का की ज्याला कॉम्प्युटर असेंबल आणि फॉर्मॅट करता येतो? असेल तर सांगा, मला त्याला भेटायला आवडेल. मुलांनी प्रामाणिकपणे नाही असं उत्तर दिलं. ती मुलं म्हणाली, दिनेश इज ग्रेट. त्यांना त्यांच्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळालं होतं. रुपेशने कॉम्प्युटर सेंटर फॉर रुरल इंडिया असा एक प्रोजेक्ट तयार केला. भेटीचे वेळ ठरवून आम्ही पुण्याला इंदिरा बेहरे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त माननीय श्री अशोकजी बेहरे यांना भेटायला गेलो. त्यांच्यासमोर प्रोजेक्ट ठेवला. कॉम्प्युटर लॅब उभारण्याची गरज आणि त्यासाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीजचं कोटेशन त्यांच्यासमोर ठेवलं. अरे, तुम्ही ॲक्सेसरीज मागताय पण संगणकाची जुळणी कोण करणार? मी त्यांना म्हणालो, साहेब, 5वी ते 9वीची मुलं कॉम्प्युटर असेंबल आणि फॉर्मॅट करतील आणि ग्रामीण भारतातली कॉम्प्युटर लॅब आपल्या शाळेत उभी राहील, पण कसं शक्य आहे? मला तर यात नुकसान व्हायची जास्त शक्यता वाटते. बेरे साहेब, विश्वास ठेवा, 15 दिवसातच लॅबच्या उद्घाटनासाठी आम्ही तुम्हाला बोलू. ₹3,00,000 देणगीचा चेक बेरे साहेबांनी दिला. त्यांचे शतशः आभार मानून आम्ही ऑफिसच्या बाहेर पडलो. 5वी ते 7वीच्या मुलांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आत्मविश्वास दोन्ही गोष्टी दिसत होत्या. रुपेशने त्यांच्याकडून एक संगणक जुळणीचे प्रात्यक्षिक करून घेतले. मग 5वी ते 9वीच्या मुलांचे गट पाडले आणि एकेका गटाला एकेका संगणकाचे साहित्य दिले. आणि काय सांगू, मुलांनी आणि रुपेशने मिळून अद्भुत चमत्कार केला होता. बघता बघता 15 संगणक कार्यान्वित झाले होते. पुढे 2 दिवसातच संस्थेचे आर्किटेक्ट श्री प्रियदर्शन कोपरकर यांनी एका वर्गातच कॉम्प्युटर लॅबची बांधणी करून लॅबची उभारणी केली. संस्थेच्या इलेक्ट्रिक विभागाने विजेची जोडणी करून दिली. दुसऱ्याच दिवशी दारावरती पाटी लावून ग्रामीण भारतासाठी संगणक केंद्र उद्घाटनासाठी तयार झालं. बरोबर 15व्या दिवशी ग्रामीण भारतासाठी संगणक केंद्राचे उद्घाटनही संपन्न झाले. आम्ही बेहरे साहेबांना म्हटले, आम्हाला आणखी 15 संगणकांची गरज आहे. रुपेश सरांचे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्याच दिवशी त्यांनी पुन्हा 3 लाख रुपयांचा चेक माझ्या हातात ठेवला. रुपेशने आता 5वी ते 10वीतल्या विद्यार्थ्यांना संगणक शिकवून त्यांच्याकडून 30 संगणकांची जुळणी करून संगणक प्रयोगशाळा उभी केली होती. आम्ही सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले. त्या काळात संस्थेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प रुपेशने उभा केला होता. शाळेलाही गौरव प्राप्त झाला होता. रुपेश म्हणाला, या कामाने मला खूप आनंद दिला आणि आत्मविश्वासही दिला. यापुढे नवनवीन प्रोजेक्ट आखून ते साकार करण्याची जिद्द माझ्यामध्ये या प्रोजेक्टमुळे आली. 2-1 वर्षे संस्थेत काम केल्यानंतर आता या क्षेत्रात काम करणारी नवीन मुलेही तयार होत आली. एक दिवस रुपेश म्हणाला, मला आता इथून बाहेर पडायचंय आणि काही नवीन क्षेत्रातही काम करायचंय. मला एका कंपनीत केमिस्ट म्हणून लॅबमध्ये नोकरी करायची संधी मिळाली. बॉक्साईड अनालिसिस करायचं काम मला करायचंय. मला खनिजांच्या क्वालिटी कंट्रोल संदर्भात काम करायचं आहे आणि त्यासाठी मला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. थोडक्यात दिवसात रुपेश संस्थेतून बाहेर पडला. पुढे आशापुरा कंपनी, दाभोळ पॉवर कंपनी इथे केमिस्ट म्हणून त्यानं काम केलं. त्यापुढे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशनलाही त्याने काम केले. तेथे न्युक्लिअर पॉवर जनरेशन आणि ॲटॉमिक रिॲक्शन कंट्रोल हे विषय त्याने विशेषत्वाने अभ्यासले. संधी मिळाली आणि TCRC या मुंबई येथील कंपनीच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून रुपेश पहिल्यांदाच परदेशी मस्कतला गेला. सुहार, सलाला इत्यादी शहरातून त्याने केमिकल ॲनालिसिसचे काम केले. त्याला त्या देशातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये क्वालिटी चेक करण्यासाठी पाठवले होते. आता रुपेश भारतात परत आला होता, ते पुन्हा एक नवीन आव्हान घेऊन. तिथून आता रुपेश कुटुंबाला घेऊन कतारला स्टील कंपनीत चालला आहे. कंपनीच्या R&D डिपार्टमेंटला क्वालिटी कंट्रोलसाठी सिनियर केमिस्ट म्हणून त्याची निवड झाली आहे. काका, मला ही खूप मोठी संधी मिळाली. या संधीचं मी सोनं करायचं असं ठरलंय. माझ्याबरोबर मी आणखी काही आपल्याकडच्या मुलांना परदेशात नोकरी मिळवून देणार आहे. माझा भाऊ राकेश 10वीपर्यंत आपल्याच शाळेत शिकला, तो आता कॉम्प्युटर टेक्निशियन म्हणून काम करतोय. बहीण पुष्पा ही पहिलीपासून आपल्याकडे शिकली, तीही आता पदवीधर होऊन तिचा विवाह झालाय. माझ्या दोन्ही लहान भावंडांचं शिक्षण, बहिणीचं लग्न, माझं लग्न मी स्वतःच्या कामावर केलं. अर्थात ते माझं कर्तव्यच होतं. आईवडीलही आता थकलेत, पण आता ते आनंदात आहेत. परदेशात कुटुंबासह राहून मला पुन्हा गावाला परतायचं आहे. इतक्या निसर्गसंपन्न भूमीत मी जन्मलो, वाढलो, त्याच ठिकाणी पुन्हा येऊन स्वतःची जमीन विकसित करून आणखी जमीन घेऊन फळशेती, बागायती शेती करून मला व्यापारी शेती करायची. या निसर्गातच मातीची सेवा करीत मला जगायचंय. आणि ज्या संस्थेमुळे मी उभा राहिलो त्या संस्थेच्या कार्यातही मला योगदान द्यायचंय. खूप वेळ गप्पा झाल्या होत्या. रुपेशने उठून नमस्कार केला. मी पाठीवर शाबासकीची थाप दिली, मस्तकाला हात ठेवून मनभरून आशीर्वाद दिले आणि रुपेश घराकडे चालू लागला.